नमस्कार. माय मराठी प्रसारण सेवेच्या या बातमीपत्रात मी मच्छिंद्र बोराडे आपलं स्वागत करतो. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी आज देशातल्या 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 58 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. दुपारी 3 वाजेपर्यंत अंदाजे 49% मतदान झालं. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 70% मतदान झालं आहे. इतर राज्यातलं मतदान असं आहे. झारखंड 54%, उत्तर प्रदेश 44% जास्त, हरियाणा 46% जास्त, बिहारमध्ये 45% जास्त, जम्मू काश्मीरमध्ये 44% जास्त, दिल्लीमध्ये 44% जास्त, तर ओदिशामध्ये अंदाजे 48% इतकं मतदान झालं आहे. ओदिशा विधानसभेच्या 42 जागांसाठीही आज मतदान सुरू आहे. तसंच हरियाणामधल्या कर्नाल आणि उत्तर प्रदेशातल्या गैनसरी मतदारसंघामध्ये आज निवडणूक होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2024 घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 27 मे म्हणजे येत्या सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या mahassc.board.in या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. गुणपडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी 28 मे 2024 ते 11 जून 2024 या काळात मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे. ज्योती सुरेखा वेन्नम, परनीत कौर आणि आदिती स्वामी यांच्या संघानं तुर्कीयेच्या संघाला अंतिम सामन्यात पराभूत केलं. दरम्यान ज्योती आणि प्रियांश यांना मिश्र दुहेरीच्या अमेरिकेच्या ऑलिव्हिया डीन आणि सॉयर सुलियन यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पिंढरकर यांच्या पार्थिवावर नागपूरच्या अंबाझरी घाट इथं आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. काल 85व्या वर्षी त्यांचं नागपूरात निधन झालं होतं. 2016 त्यांनी विको कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं काल सुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवे टप्पे गाठले. निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्यं रुजवण्याची एक संधी असल्याचं प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. सरकार किंवा राजकीय पक्षांनी त्यांच्या कामाचा हिशेब जनतेला द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. निवडणूक म्हणजे लोकांना भेटण्याची एक प्रकारची संधी आहे असं मी मानतो. कोणत्याही प्रकारची टीका आपण गांभीर्यानं घेतो असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.